ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट म्हटलं की आपल्याला आनंद हा होतोच. म्हणूनच आज आपण एक मांजरीचे पिल्लू नावाची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर आपण गोष्ट ऐकूया. आशा नावाची एक हुशार व देखणी मुलगी होती. ती नेहमीच शाळेला जायची. रविवार हा शाळेचा सुट्टीचा दिवस. रविवारी आशा घराबाहेर खेळत होती. तेवढ्या तिने कोणाचा तरी कलण्याचा आवाज ऐकला. ती इकडे तिकडे पाहू लागली. आवाजाच्या दिशेने ती पुढे गेली. मांजरीचे एक छोटेसे पिल्लू रस्त्याच्या कडेला पडले होते. ते तिने पाहिले. आशा त्याच्याजवळ गेली. पिल्लाच्या पायाला जखम झाली होती ते पाहून आशा घाबरून गेली. तिने आईला आवाज दिला.
आई, अगं आई.
आई बाहेर आली आणि मांजराच्या पिल्लाला उचलून घरात घेऊन गेली. आईने पिल्लाच्या पायावर औषध लावले आणि पट्टी बांधली. आशाने पटकन एका वाटीतून थोडेसे दूध आणले. आईने वाटी हातात घेऊन त्याला दूध पाजले. दूध पिताच ते आईच्या मांडीवर झोपी गेले. त्या दिवसापासून मांजरीचे पिल्लू आशासोबतच राहू लागले. मांजरीचे पिल्लू व आशा यांची मैत्री झाली. या कथेतून आपल्याला आशाचे प्राणीमात्रावरील प्रेम व परोपकारी वृत्ती दिसून येते.
¶¶